नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वयित कृतीची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात. लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा. सरकारी जमिनीवर जानेवारी 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमण सशर्त नियमित. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या पुढील टप्प्यात 405 शाळांना मंजुरी आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वयित कृतीची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत दूरदृश्य प्रणालीने घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते. बदलत्या परिस्थितीकडे सातत्यानं लक्ष ठेवणं आणि परिस्थितीनुसार धोरणांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आर्थिक आणि व्यापारी स्थैर्य राखणं, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं, नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं आणि पुरवठा साखळी बरकट करणं याला सरकारचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. देशांतर्गत वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात करण्यात आली आहे. यामुळे वाढत्या किमतींपासून ग्राहकांना संरक्षण मिळेल. या व्यतिरिक्त डिझेलच्या निर्यातीवर 21.5 रुपये प्रतिलिटर आणि विमान इंधनावर 29.5 रुपये प्रतिलिटर दरानं शुल्क आकारण्यात आलं आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होणार आहे. सरकारचा हा निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम हा तेल कंपन्या तसंच सरकारकडून वहन केला जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. देशात लॉकडाऊन लावण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. अशी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले,
लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे. जे लोक अशा अफवा पसरवत आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक किंवा एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्यानं वाढून 50% नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आपल्याकडे इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी टंचाईच्या भीतीपोटी इंधन खरेदी करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान अशा टंचाईच्या भीतीमुळे वाढलेल्या इंधन खरेदीला प्रतिबंध म्हणून काही जिल्हा प्रशासनांनी इंधन विक्रीवर घातलेली मर्यादा रद्द केली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच परभणीच्या जिल्हा प्रशासनानं 2 दिवसांपूर्वी जारी केलेले याबाबतचे आदेश रद्द केले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना याबाबत केलेल्या आवाहनात जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा होत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
माझी समस्त नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण पॅनिक होऊ नका, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलचा साठा मुबलक आहे, सातत्यानं तो येतो आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी करून जास्तीचं पेट्रोल आणि डिझेल घेतल्यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होती आहे. तरी माझी नागरिकांना विनंती आहे, अफवावर विश्वास ठेवू नका. डिझेल आणि पेट्रोलची कुठलीही टंचाई नाही आहे, टंचाई होणार सुद्धा नाही आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही नागरिकांना पेट्रोल डिझेलची पॅनिक खरेदी किंवा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांची कर्डिले यांनी काल बैठक घेतली, त्यानंतर ते बोलत होते. पेट्रोल पंप धारकांच्या मागणीनुसार इंधन उपलब्ध करून देण्याबाबत तेल कंपन्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही नागरिकांना आपल्या गरजेपेक्षा अधिक इंधनाची खरेदी करू नये असं आवाहन केलं आहे. अफवांमुळे नागरिक गरजेपेक्षा अधिक इंधन भरत असल्यामुळे टंचाई सदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या,
सप्लाय आपल्याकडे पुरेसा आहे आणि आपण स्वतःसाठी सुद्धा जेवढा आपल्याला गरज असेल तेवढाच पेट्रोल आणि डिझेलचा वापर करा. जास्त साठा करू नका आणि घाबरू नका, पॅनिक होऊ नका. आपल्याकडे रिफिलिंग कंटिन्युअसली सुरू आहे. तर मी सगळ्यांना हेच परत आवाहन करते की आपण जेवढं पेट्रोल डिझेलची गरज आहे तेवढंच पेट्रोल डिझेल वापरा.
अहिल्यानगर इथं घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरून देणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याचा साथीदार मात्र फरार झाला. त्याच्याजवळून 33,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर कथित चढ्या दरानं विकणाऱ्या गॅस एजन्सीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शहरातल्या 23 गॅस एजन्सीजना यासंदर्भातलं निवेदन देण्यात आलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
आता शिकायला तुमच्या संघर्षाला शिष्यवृत्तीची मदत शासनाची, मदत तुम्हाही शासनाची. हो यशाची वाट चाल विद्यार्थ्यांची, नवी उमेद मिळे ही शिक्षणाची. योजना विद्यार्थ्यांची, नवबौद्ध प्रवर्गाची, अनुसूचित जातीची, आठही उत्पन्नाची. 2.5 लाख वर्षाला व कमी मिळकत पालकांची, विद्यार्थी उत्तीर्ण परीक्षा मॅट्रिकची, 8ही संलग्न बँक खात्याची. शिष्यवृत्तीची मदत शासनाची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
नव्या महाराष्ट्राची नवी गाथा चला करू साकार, पल्सचा लाभणार आपल्या प्रगतीला हातभार.
पल्स एकत्रित शिक्षण, कौशल्य, आरोग्य व शिक्षणासाठी एक व्यासपीठ. चला भारतीय वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बना. यासाठी www.pulse2026.in या संकेतस्थळावर नोंदणी करा. दिनांक 27 आणि 28 मार्च 2026. स्थळ जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, BKC, मुंबई. आपला महाराष्ट्र, आपली प्रगती.
नव्या महाराष्ट्राची नवी गाथा चला करू साकार, पल्सचा लाभणार आपल्या प्रगतीला
हातभार. पल्स एकत्रित शिक्षण, कौशल्य, आरोग्य व शिक्षणासाठी एक व्यासपीठ. चला भारतीय वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बना. यासाठी www.pulse2026.in या संकेतस्थळावर नोंदणी करा. दिनांक 27 आणि 28 मार्च 2026. स्थळ जीओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, BKC, मुंबई. आपला महाराष्ट्र, आपली प्रगती.
अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिरात रामनवमीचा उत्सव काल साजरा झाला. दुपारी 12 वाजता रामलल्लांचा जन्मसोहळा पार पडला. यावेळी सूर्यकिरणांमुळे रामलल्लाच्या कपाळावर सूर्यजिळा पाहायला मिळाला. रामलल्लाचं दर्शन, पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अयोध्येत भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी सरकारनं देशभरात आणखी 68 ट्रान्समीटर उभारण्यास परवानगी दिली आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. यासाठीच्या 2,539 कोटी रुपये खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या प्रसारणाची व्याप्ती 70%-81% होणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या 3 महानगरांमध्ये आकाशवाणीनं मीडियम वेव्ह बँडवर डिजिटल प्रसारण सुरु केल्याची माहितीही मुरुगन यांनी दिली. राज्यसभेनं काल वित्तीय विधेयकावर चर्चा करून ते लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक 2 दिवसांपूर्वीच मंजूर केलं आहे. या नियमित प्रक्रियेनंतर यंदाच्या अर्थसंकल्पाची कार्यवाही पूर्ण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं 15व्या वित्त आयोगाअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्राला पहिल्या टप्प्याचे 79 कोटी रुपये वितरित केले आहेत. या अनुदानाचा उपयोग स्वच्छता, पेयजल पुरवठा, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि पाण्याच्या पुनर्वापर प्रकल्पासारख्या मूलभूत सेवांसाठी केला जातो. राज्यात जानेवारी 2011 पर्यंत झालेली आणि सध्या अस्तित्वात असलेली सरकारी जमिनीवरची निवासी अतिक्रमण नियमित केली जाणार आहेत. यातून बृहन्मुंबईला वगळण्यात आलं आहे. राज्यातल्या गरीब आणि गरजू कुटुंबांना घरं देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धती ठरली असून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याबाबत महसूल विभागाचा शासन निर्णय जारी झाला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या पुढील टप्प्यात 405 शाळा विकसित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होतील असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 478 शाळांची निवड करण्यात आली असून या शाळांमधील कामं अंतिम टप्प्यात आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचं पत्र सादर केलं. चाकणकर यांनी गेल्या आठवड्यात व्यक्तिगत कारण देत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी बळी पडलेल्या पीडित महिलांचे फोटो समाज माध्यमावर पसरवल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सातपूर इथल्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित चित्रफिती काही लोकांनी सोशल मीडियावर अपलोड केल्या होत्या त्या आता हटवण्यात आल्या आहेत. हवामानावर आधारित कृषीविषयक सेवा अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे महाराष्ट्रात 11 नवीन स्वयंचलित कृषी हवामान केंद्र उभारण्यात येणार आहेत. मिशन मोसमच्या दुसऱ्या टप्प्यात ही हवामान केंद्र उभारली जातील. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असून 2026 अखेरीपर्यंत अशा प्रकारची 200 केंद्र देशात उभारण्याचं उद्दिष्ट आहे. या नव्या केंद्रांमुळे कृषी हवामानाविषयक निरीक्षणं अधिक सक्षम होतील आणि शेतकऱ्यांना हवामान आधारित अचूक सल्ला देणं शक्य होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सर्व 4 विषय समित्यांच्या सभापतीपदी महायुतीचे सदस्य निवडून आले आहेत. काल झालेल्या या सभेत महिला बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे, समाज कल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे, कृषी आणि पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसडे तर अर्थ आणि बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे यांची बहुमतानं निवड झाली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत पंढरपूर शेगाव नवीन रेल्वे मार्ग मंजूर करण्याची मागणी केली. सोलापूर, धाराशिव आणि बुलडाणा या 3 जिल्ह्यांच्या दृष्टीनं हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी बीड जिल्ह्यातील केज, बीड तसंच गेवराई तालुक्यात खासगी जमिनी संपादित होणार आहेत. इतर शासकीय विभागाच्या जमीन हस्तांतरणाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं करवसुलीत विक्रमी कामगिरी करत एकूण 221 कोटी रुपयांची वसुली केली आहे. यामध्ये मालमत्ता करापोटी 200 कोटी रुपये तसंच पाणीपट्टीपोटी 21 कोटी रुपये संकलित झाले आहेत. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचं सूक्ष्म नियोजन आणि प्रभावी मार्गदर्शनामुळे हे विक्रमी वसुली शक्य झाल्याचं मनपाचे उपायुक्त तथा कर निर्धारक आणि संकलक विकास नवाळे यांनी सांगितलं आहे. जालना महानगरपालिकेनं काल नवीन मोंढा परिसरात धडक कारवाई करत सुमारे 10 क्विंटल प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक जप्त केलं. संबंधित व्यापाऱ्यांकडून एकूण 30,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. यंदाचा टाटा आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. विद्यमान विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना आज एम चिन्नास्वामी मैदानावर सनराईज हैदराबाद विरुद्ध होणार आहे. संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. 31 मे पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वित कृतीची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात. लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्र्यांचा इशारा. आणि इंडियन प्रीमियर लीग टी20 क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.